chinimandi.com पॉडकास्ट.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या सूचना. लॉकडाऊन संपवल्यानंतर 15 एप्रिलला लगेच लोक रस्त्यावर येऊन गर्दी करणार नाहीत याचं नियोजन प्रत्येक राज्यानं करावं. टप्प्याटप्प्यानं लोक वसाहती आणि भाग सुरू होतील हे पाहावं. देशात आतापर्यंत आपण कोरोना रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होत आहेत असं दिसतं, पण खऱ्या अर्थानं आता लढाई सुरू झाली आहे. लॉकडाऊन संपलं नाही. आपल्याला सोशल डिस्टन्सिंग किंवा सामाजिक अंतर राखण्याचं भान ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मास्क पाहिजे असं नाही, तर घरगुती चांगल्या कपड्याचा उपयोग होऊ शकतो. 21 दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका. कोरोनाचा लढा सुरूच राहील, पण शांती, सद्भाव आणि एकता राखणं महत्त्वाचं आहे. कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहील हे पहा. त्यासाठी ड्रोन वगैरे तंत्रज्ञाचा उपयोग करा. कोरोनाचा मुकाबला हा फक्त डॉक्टर करत नाहीत, NCC, स्वयंसेवी संस्थांचे तरुण तडफदार युवक यांनाही सहभागी करून घ्या. निवृत्त अधिकारी, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, समाजातील काहीतरी योगदान देऊ इच्छिणारे व्यक्ती, तज्ज्ञ यांचं टास्क फोर्स तयार करा. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्या. सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी उगाचच पॅकेजेसची घोषणा करू नका. हा लढा गांभीर्यानं घ्यावयाचा आहे. सर्व राज्यात यादृष्टीनं संतुलन हवं. 2-4 दिवस वृत्तपत्रात प्रसिद्धीही मिळेल, पण कोरोनाचं संकट वास्तवात खूप मोठं आहे हे लक्षात ठेवा. आता अनेक ठिकाणी पिकांची कापणी सुरू होईल, पण ग्रामीण भागात एकदम सर्व गर्दी होईल असं करू नका. त्याची विभागणी करा. शेतमाल मुख्य बाजारपेठेत आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वाहन ठरवल्यास खर्चही वाचेल आणि अनावश्यक गर्दी होणार नाही. PM गरीब कल्याण बँक खात्यातील रक्कम काढायला गर्दी होत आहे, तशी गर्दी होऊ न देता नियोजन करा. 11,000 कोटी केंद्रानं राज्याला द्यावयाचा हिस्सा आम्ही लगेच देत आहोत. आयुष मंत्रालयानं त्यांच्या संकेतस्थळावर आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दिलेले उपाय जरूर करा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावतील असं म्हटलं आहे. चीनमध्येही कोरोना संसर्गाची प्रकरणं आढळत आहेत. आपणही खबरदारी घेतली पाहिजे. ऑक्टोबर नोव्हेंबरपासून थंडी सुरू होते, त्यामुळं विषाणूचा मुकाबला करण्याचं आव्हान आहे.